आकाशवाणी पणजेच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी प्राप्ती गावकर तुमका प्रादेशिक खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. फोंडा विधानसभा पोटवेचणुकेचो प्रचार इल्लो इल्लो नेट घेवक लागला. भाजपाचे उमेदवार रितेश नायक, काँग्रेसीचे उमेदवार केतन भाटीकार आनी आप पक्षाचे उमेदवार गितेश नायक हांचे मदी ही तिरंगी लढत जातली. 4 सप्तकांखातीर खबरां चॅनलाचे टीआरपी उजवाडावचे न्हय असो सरकारी आदेश. मांद्रेचे आदले आमदार दयानंद सोपटे हांणी तरणाट्यांनी फुडाकार घेवन गरजेच्या वेळार रक्तदान करचे असे आवाहन केले. केंद्र सरकारान गोय राज्य सरकार आणि कोचीन बंदर प्राधिकरण हांचे कडेन संपन्न प्लॅटफॉर्म एज अ सर्व्हिस दिवपा खातीर कबलात केल्या. चैत्र उत्सवाच्या निमण्या दिसा मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी विठ्ठलापूर साखळेतल्या विठ्ठल मंदिराक भेट दिवन अंतर्गत गोय प्रचारान मंदीर पर्यटनाचे महत्व उक्तायले. आता गोयच्या दर्यादेगांकूच न्हय तर गिरेस्त सांस्कृतिक दायज आणि भव्य देवळांकडेन पर्यटक आकर्षित जातात असे ताणी नदरेक हाडले.
सगळ्याचा चैत्र उत्सव हो जसं गोयातला खूप वडलो उत्सव. चैत्रेच्या पहिल्या आठवड्यात सुरू जाता आणि 5 दिवस चैत्र उत्सव चलता. सगळ्यात पहिल्यात पहिली साखळेकरांक आणि समेस्त गोयकारांक चैत्रेच्यो खूप खूप शुभेच्छा. चैत्र उत्सवाच्या निमित्तान वीरभद्र पुराय गोयभर फेमस आणि वीरभद्र उत्सव पळोवपा खातीर समेस्त गोयचे लोक ह्या साखळेच्या चैत्र उत्सवाक येतात. ही आपली परंपरा देवस्थान समिती बऱ्या पद्धतीचे ऑपरेशन आणि ऍडमिनिस्ट्रेशनातल्या सगळ्या पदाधिकारी हो उत्सव वडा उमेदीत आणि बरं धावचो सगळी प्रयत्न असतात.
फोंडा विधानसभा पोटवेचणुकेचो प्रचार इल्लो इल्लो नेट घेवक लागला. भाजपाचे उमेदवार रितेश नायक, काँग्रेसीचे उमेदवार केतन भाटीकार आणि आप पक्षाचे उमेदवार गितेश नायक हांचे मदी ही तिरंगी लढत जातली. मतदान 9 एप्रिलाक जातले. 7 एप्रिलाक जाहीर प्रचार सोपतलो. सध्या सगळे उमेदवार घराघरांनी वचून प्रचार करपाचेर भर दितात. मजगती सरकारान फोंडा विधानसभा पोटवेचणुके खातीर 9 एप्रिलाक मतदारांक भर पगारी सुटी जाहीर केल्या. मतदानांचो हक्क आशिल्ल्या सगळ्या पात्र मतदारांक हाचो लाव मेळटलो. सगळ्या सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांसयत वेवसायीक आणि उद्देगीक आस्थापनातल्या कर्मचाऱ्यांक लेगीत सुटयेचो लाव मेळटलो. राज्यातल्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांनी उद्देगांखातीर उदक या मध्यवर्ती संकल्पनेचेर उदक वाटयात आणि उदका स्त्रोतांचो सांबाळ करात हो संदेश पातळावपी कार्यावळी आयोजित करच्यो असे गोवा समग्र शिक्षा अभियानाचे प्रकल्प संचालक मनोज सावयकर हांणी मागला. 22 मार्च हो संवसारीक उदक दीस म्हणून मनयतात. या दिसा सावन आयोजित केल्ल्या कार्यावळींचो अहवाल लेगीत फोटोसयत गोवा समग्र कार्यालयाक सादर करचो असे या विशीच्या परिपत्रकान म्हळा. उदका स्त्रोताक प्रत्यक्ष भेट दिवन थंयच्या उदका व्यवस्थापनाची माहिती घेवप, उदक या विषयाचेर चर्चा परिसंवाद आयोजित करप, लोकांकडे संवाद सादप अशा वेगवेगळ्या कार्यावळींचो हातून आस्पाव आसूं येता असे या विशीच्या मार्गदर्शक परिपत्रकान म्हळा. 4 सप्तकांखातीर खबरां चॅनलांचे टीआरपी उजवाडावचे न्हय असो सरकारी आदेश. संकष्टाच्या काळात सनसनाटी आणि अनुमानात्मक अहवालाचेर आळाबंद हाडप हो सरकाराचो हेत आसा. ऑपरेशन सिंदुरा वेळार काय खबरां चॅनल गरजेभायर सनसनाटी आणि फकत अदमासाचेर आधारित खबरो प्रसारित करताले. संघर्ष वा संकष्टाच्या काळात टीव्ही चॅनलांचे असे वागणे खूपदा दिसून आयला. अशा खबरां अहवालांक लागून लोकांमदी भय निर्माण जातात. खबरदारीचो उपाय म्हणून 4 सप्तकांखातीर खबरां चॅनलाचे टीआरपी उजवाडावचे न्हय असे आदेश सरकारान जारी केल्यात. सरकाराच्या ह्या निर्णयाक सगळ्या संबंधितांनी येवकार दिला अशी माहिती माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन हांणी लोकसभेत दिली. शार उदरगत मंत्री विश्वजीत राणे हांणी हाऊसिंग बोर्ड बड्डे हांगा बिचोलेच्या पहिल्या फुटसाल मैदानाचे उक्तावण केले. या वेळार तांणी थळावो रोजगार निर्माण करपी आणि मुळावी बांदावळ सुधारपी प्रकल्पांची गरज उक्तायली. आमदार चंद्रकांत शेटये या कार्यावळीक हजर आशिल्ले.
फुडे व्हरपाक विकास कामाचे डॉक्टरांनी सजेस्ट केले एक एक करून आणि आमचं इंजिनियर म्हणणं ते हांव चर्चा करतलो फाटल्यान की बाबा आम्ही किती आणखी करू शकता. आमच्याकडे आता 10-11 महिने उरल्या फुडले विधानसभेचे इलेक्शनात. पण मेन म्हणजे की आयज एक इच्छाशक्ती असल्यास आणि भुरग्यां खातीर आणि तरणाट्या खातीर आणि लोकां खातीर आणि एज ग्रुप हांगा ना प्रत्येक एज ग्रुप खातीर किती आम्ही करू शकता. आयज एक उदाहरण हांव डॉक्टरांक देऊ सोदता. आता डॉक्टरांनी उल्लेख केला की छत्रपती शिवाजी मैदान एक पहिलीचो इतिहास तेका आणि त्याच्या भोवती बी वेगळ्या तरेचे ब्युटिफिकेशन तर ते वेगळ्या तरेन ते फुडे व्हरपाचो आमचा प्रयत्न असपाक जाय.
रगतदान हे एक भोव महत्वाचे दान जाका लागून जायत्या जणांचो जीव वाटावता ते खातीर मांद्रेचे आदले आमदार दयानंद सोपटे हांणी तरणाट्यांनी फुडाकार घेऊन गरजे गरजेच्या वेळार रगतदान करचे अशें आवाहन केले. सरस्वती फाउंडेशन आणि मांद्रे भाजपा मंडळ युवा मोर्चा आणि मांद्रे जिल्हा पंचायत सभागरात घडून हाडिल्ल्या रगतदान शिबिराच्या उक्तावण सुवाळ्यात ते उलयताले. दर वर्षा रगतदान शिबीर घडून हाडटात आणि या शिबिराक नागरिकांचो जायतो प्रतिसाद मेळटा. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावयल्यो खबरो. केंद्र सरकारान गोय राज्य सरकार आणि कोचीन बंदर प्राधिकरण हांचे कडेन संपन्न प्लॅटफॉर्म एज अ सर्व्हिस दिवपा खातीर कबलात केल्या. संपन्न सॉफ्टवेअरावरवी दूरसंचार खात्यान गोय सरकार आणि कोचीन बंदर प्राधिकरण हांचे वांगडा भागीदारी करून सेवा तुमच्या दारांत ही संकल्पना हेर संघटनांमेरेन पावयल्याचे ज्योतिरादित्य एम सिंधिया हांणी म्हणला. संपन्न म्हणल्यार सिस्टम फॉर अकाउंटिंग एंड मॅनेजमेंट ऑफ पेन्शन ही प्रधानमंत्री डिजिटल इंडिया मिशनाच्या दृष्टिकोनाप्रमाण विकसित केली वेगान चलपी ऑनलाईन व्यापक पेन्शन व्यवस्थापन पद्धत केशी दाखल करपासावन पेन्शनाचे वितरण आणि हिशोब मेरेनची पुराय पेन्शन प्रशासन प्रक्रिया तातून आसपावता. शिरगाव लईराई देवीच्या जात्रेक पूर वर्षा झाल्या खेटाखेटी उपरांत आता शिरगाव लईराई देवी जात्रेचेर सीसीटीव्ही वरवी नदर दवरतले. अपघात जावचे न्हय म्हूण सुरक्षेची जतनाय घेतले. जात्रा सुटसुटीत आणि सुरक्षितपणान चलोवपा खातीर जायत्या खात्यातल्या अधिकाऱ्यांचो आसपाव आशिल्लो खाशेलो पंगड तयार केला. जिल्हाधिकाऱ्यांनी जात्रे दिसा गर्देचेर नियंत्रण दवरपा खातीर आणि उत्सव बरे भशेन जावचो या खातीर काय मार्गदर्शक तत्वां जारी केल्यात. हे नेम खरपणान पाळचे अशें आवाहन जात्रेक येवपी भाविकांक केला. अनु शिरगावचे लईराई देवीची होमखण जात्रा 21 एप्रिलाक जातली. हे जात्रेक सगळ्या भाविकांक देवळांत प्रवेश दितले. या दिसा व्हडली गर्दी अपेक्षित आसा. हाका लागून सगळ्या भाविकांनी आणि धोरणांनी शिस्त पाळून प्रशासनाक सहकार्य करचे असो उलो देवळाचे अध्यक्ष दिनानाथ गावकर हांणी मारला. मनीस कुळेक मार्ग दाखोवंक जेजू ख्रिस्त स्वता खुर्सार चढलो त्याच्या त्यागाचो उगडास म्हणून पवित्र शुक्रार पाळतात. याच विधीचो एक वांटो म्हणून आयज सगळ्या इगर्जींनी जेजू ख्रिस्ताक खुर्सार मारपाचे विधी करतात. मडगांव हांगाच्या मोती डोंगरार आशिल्ल्या कपेला सामकार हे विधी जाले. सुमार 25 मीटर उंच आशिल्ल्या खुर्सार हांगा जेजूची प्रतिमा चढयतात आणि हो विधी पळोवंक शेकड्यांनी भाविक जमतात. बाणावली हांगाय अशे विधी जाले. सांजवेळा या निमतान जेजूच्या मरण यात्रेचे पुरसाव जातले. 2024 वर्सा खातीर गोय सरकारान वेगवेगळे उत्सवा निमतान रातच्या 10 ते मध्यान राती 12 वरां मजगती ध्वनी वा भौशीक वेळार संगीत वापरपाची अधिकृतपणान मान्यताय दिल्या. या प्रकरणा संबंधी घर खात्यान खाशेली अधिसुचवणी जारी करून विशिष्ट दिसा खातीर आवाज प्रदूषणाच्या नेमातल्यान 2 वरांची शिथिलताय दिल्या. हे अधिसुचवणे प्रमाण सूट दिल्ल्या दिसांनी संगीत वाजोवपा खातीर तशेंच स्पीकर लावपा खातीर संबंधित ग्रामपंचायत नगरपालिका वा थळाव्या प्राधिकरणाक औपचारीक अर्ज सादर करप सक्तीचे आसा. सणाच्या हंगामात आवाजाच्या पातळेचेर नियंत्रण दवरपा खातीर सुचोवण्यो जाहीर केल्यात. आवाजाची पातळी थारायल्ले मर्यादे परस चड दिसल्यार वा मध्यान रातच्या मुजती भायर उरल्यार संबंधित अधिकाऱ्यांनी बेगोबेग कायदेशीर कारवाय करतले अशें सरकारान स्पष्ट केला. खेळ. गोय क्रिकेट असोसिएशनान आयोजित केल्ले गोय प्रिमियर डिव्हिजन लीग सर्तीतले 3रे फेरयेतल्यो उरिल्ल्यो दोनूय मॅची ड्रॉ झाल्यो, पूण पहिल्या डावांत घेतिल्ल्या आघाडीच्या नेटार साळगांवकर क्रिकेट क्लब आणि जिनो स्पोर्ट्स क्लब यांनी मॅची जिखल्यो. हवामान. उत्तरेकडल्या गुजरात दर्यादेगेच्या काय वाठारांनी आणि उत्तरेकडल्या अरबी दर्यात 35 ते 45 किलोमीटर प्रतिवर वेगाचे वादळी वारे मारपाची शक्यताय आसा. नुस्तेकारांक या वाठारांनी वच्चे न्हय अशी शिटकावणी हवामान खात्यान दिल्या. परतून एक फावट काय मुखेल खबरो. फोंडा विधानसभा पोटवेचणुकेचो प्रचार इल्लो इल्लो नेट घेऊक लागला. भाजपाचे उमेदवार रितेश नायक, काँग्रेसीचे उमेदवार केतन भाटीकार आणि आप पक्षाचे उमेदवार गितेश नायक हांचे मदी ही तिरंगी लढत जातली. चार सप्तकां खातीर खबरा चॅनलांचे टीआरपी उजवाडावचे न्हय असो सरकारी आदेश. मांद्रेचे आदले आमदार दयानंद सोपटे हांनी तरणाट्यांनी फुडाकार घेऊन गरजेच्या वेळार रगतदान करचे असे आवाहन केले. केंद्र सरकारान गोय राज्य सरकार आणि कोचीन बंदर प्राधिकरण हांचे कडेन संपन्न प्लॅटफॉर्म एज अ सर्व्हिस दिवपा खातीर कबलात केल्या. इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. नमस्कार.